हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, स्तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शिष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमाय च नमः, शिष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वक्किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो, वीक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमः, आमीवत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां माभेर्मा रोमो एषां किञ्चना ममत, या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागं रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम्, रुडानो रुद्रो तनोमयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छं च यो शमनुराय जे पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतौ, मानो महान्तमुत्तमानो अर्भकं मान उक्षन्तुमतमान उक्षितम्, मानो वधीः पितरं मोत मातरम्, प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु, रक्षा च नो अधि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्धिबर्हाः, सुहि श्रुतं गर्त सदं युवानं मृगन्न भीममुपहत्नु मुग्रम्, दृढा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अश्वन्निवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतृवृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगव्यद्भ्यस्धनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृडया, मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमनाभव, परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगं हेतयोन्यमस्वन्निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहेत।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 1995 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र परम पूजनीय मातोश्री सौभाग्यवती सरदातेंच्या तिथीने 79वा वर्धापन दिन सोहळा। सद्भक्त श्री पंकज करवंदे प्रथम आपल्या मनोगतात म्हणतात, आयुष्यातील काही दिवस हे भाग्याचे दिवस असतात, त्यापैकी आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे। मातोश्री शारदादेवी व रामकृष्ण परमहंस यांना आपण पाहिलेले नाही, पण मातोश्री सरलाताई आणि स्वामींना आपण नित्य पाहत आहोत। दोघेही आपणा सर्वांचे पालन पोषण प्रेमाने करतायत। साधनेच्या बाबतीत स्वामीजी जेवढे कडक शिस्तीचे तेवढ्याच मातोश्रीही स्वामीजींच्या सर्व वेळा जपण्यात अत्यंत तत्पर आणि काटेकोर आहेत। येणाऱ्या साधकांना या थंडीपासून बाधा होऊ नये म्हणून त्या आदाचा रस साखरेसहित देतात, तेव्हा स्वामीजी विचारतात हे कशाला। त्यावर त्या म्हणतात, सर्दी झाली तर ही मुलं साधना कशी करणार। अशी काळजी घेणाऱ्या सरदाताई स्वामीच्या सेवेत थंड पडू नये म्हणून स्वतः नियमित व्यायाम करून आपली तब्येत ठीक ठेवतायत। त्यांच्याकडे पाहिले की सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मळ अंतःकरण नितमधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण इत्यादीची प्रचिती सर्वांनाच येते। इत्यादी नंतर सद्भक्त सौभाग्यवती मधुराताई वधे आपल्या मनोगतात म्हणतात, येथे मी आले आणि त्याच दिवशी सरलाताई आणि स्वामी माझे माता पिता झाले। मातोश्री सरलाताईकडे पाहिले की अहिल्या द्रौपदी आदी पतिव्रतांची त्या प्रतिमाच आहेत असे वाटते। गेली 2 वर्षे परमपूजीने स्वामीजी आम्हा दोघांना दर 15 दिवसांनी बोलवतात, तेव्हा त्यांचे अगदी जवळून प्रसन्न असे दर्शन घडते। आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून संपूर्णत समर्पित भावनेने त्या राहतायत। आदर्श पत्नी आदर्श माता म्हणूनच वावरतायत। घरात नोकर चाकर नाहीत, त्या स्वतः सर्व काही करतात। त्यांच्याकडे येणाऱ्या मुलींच्या गरजा ओळखून त्यांनी त्यांचे दोहाळे जेवण केले। त्यांना जिंकाचे लाडू करण्यासाठी सामुग्री देणाऱ्या अशा या सरलाताई आपल्या स्वामींची तत्परतेने सेवा करीत आहेत, त्यांच्यामधील गुरुत्व अनुभवून। इत्यादीनंतर सद्भक्त सौभाग्यवती वृंदाताई साखरदांडे म्हणतात, सरलाताई या दैवी गुण संपत्तीने युक्त असून सर्व साधकांवर मुलाप्रमाणे प्रेम करतात। या दोघाकडे पाहून वाटते, दोन डोळे पण दृष्टिकोन एक, दोन मने पण निर्णय एक, अशा या स्वामीजीशी एकरूप झालेले आहेत। यानंतर स्वामीजी बोलतायत, आजचा हा आनंदाचा दिवस, त्यामध्ये मीही तुमच्याप्रमाणे सहभागी होत आहे। सरलाताईंचा सर्वात मोठा गुण म्हणजे अपार सहनशीलता। आमच्या लग्नाला 56 वर्षे झाली, तेव्हापासून त्या माझ्या साधनेच्या व इतर कार्यक्रमाच्या वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे सांभाळीत आलेल्या आहेत। पतिव्रता कशी असते हे त्यांच्याकडे पाहून समजते। प्रेमळ वागणुकीने त्या सर्वांना आपलेसे करतात। सकाळी उठल्याबरोबर ध्यान करतात, मग माझ्यावरून सकाळी 6 वाजता फिरायला जातात। वस्तुत स्वामी स्वरूपानंदांच्या त्या अनुग्रहित आहेत, परंतु स्वरूपानंद म्हणत सरदाताईंचे खरे गुरु आहेत माधवनाथच। मी त्यांचा पती म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो। त्या माझ्या पायावर डोके ठेवून नमस्कार करतात, तेव्हा मलाही वाटते मीही त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा। पण आताच्या माझ्या या शारीरिक स्थितीमुळे तसा नमस्कार मी आता करू शकत नाही, याचे मला अत्यंत वाईट वाटते। नाथांचा संसार उत्तम झाला तो गिरजाबाईमुळे, तसा माझाही संसार उत्तम झाला तो या सरलाताईमुळे। एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले। पुढील केंद्र रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 1996 अध्यात्म मंगलधाम सकाळचे केंद्र। सकाळचे ध्यान झाल्यानंतर सद्भक्त श्री निविंदमय रुद्र प्रार्थना म्हणतायत। त्यानंतर सद्भक्त श्री पंकज करवंदे सांगतायत, आज आपण एक छोटासा गोड कार्यक्रम करणार आहोत। सद्भक्त श्री मकरंद वधे यांनी लिहिलेल्या अमृत लहरी या ग्रंथाचे प्रकाशन परमपूजनीय स्वामींच्या शुभ हस्ते करणार आहोत। तशी मी स्वामींना विनंती करतो. यानंतर काळ्यांच्या गजरात अमृत लहरी या ग्रंथाचे प्रकाशन करताना स्वामीजी बोलतायत, मकरंद गेली 18 वर्षे अगदी नित्य नियमाने साधना करीत आलेला आहे. त्याने लिहिलेल्या अमृत लहरी या ग्रंथाचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो. गद्यामध्ये सोप्या भाषेत लिहिलेल्या या ग्रंथात कर्मयोग, भक्ती आणि ध्यान याबाबत अत्यंत सुबोध विवेचन केलेले आहे असे सांगून स्वामीही 2 मिनिटे ध्यान करण्याचे आवाहन करतात आणि नंतर नष्टो मोहा स्मृती लाभवा तत्प्रसादान माया अच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनंत या श्लोकावर ज्ञानेश्वरी प्रवचन सुरू करतात. पुढील केंद्र रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 1996 माया अपार्टमेंट सकाळी 9 ते 9:45. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधराव तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतीर्मऊ. गीता ग्रंथाचा शेवटचा श्लोक स्वामीजी प्रवचन करतात. या श्लोकाद्वारे त्रिकाला भजित असे सत्य संजयाच्या मुखाने भगवंतांनी सांगितले आहे. धृतराष्ट्राच्या प्रश्नाला कोण जिंकणार, आमचे पुत्र का पंडूच आहे, संजया तुझे ज्योतिष कैसे, यावर संजयाने दिलेले उत्तर, मनोनी जिया बाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा ते तर सकल सिद्धी स्वयंभा एरणी नेणे असे आहे. येणे एकेची श्लोके राहिजे, नुसते चिंतन नको, इथे राहायचे आहे. समुद्रापासूनच उत्पन्न होणारा मेघ समुद्रापेक्षाही जगाला जास्त उपयोगात आहे. समुद्राचे पाणी खारट, त्याचा आपल्याला उपयोग नाही, परंतु त्याचा जेव्हा मेघ होतो त्या मेघातील गोड पाण्याचा आपल्याला उपयोग होतो. तसे सगळे काही ज्ञान भगवंताचेच, पण पार्थाच्या अंगाने ते प्रकट झाले. लोखंडाला कनकत्वाची म्हणजे सुवर्णाची दीक्षा देणारा परीस हा गुरु खरा, परंतु व्यवहारात परिसापेक्षा सोने जास्त उपयोगाचे. विठ्ठलाचे शक्तीने मोठे झालेले ज्ञानोबा विठ्ठलापेक्षा श्रेष्ठ झाले. भक्ताची ही शान आहे, भक्ताचा हा महिमा आहे. खरोखर गीतेचे हे 700 श्लोक म्हणजे परमामृताचा वर्षाव आहे. हे सप्तशतीचे श्लोक मंत्रच आहे शाश्वत सुखाचे. म्हणूनही मने काये वाचा जो सेवको होई येता तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल असे बहारदार प्रवचन स्वामीजींनी आपल्या प्रकृतीच्या अत्यंत प्रतिकूल अवस्थेतही प्रसन्नपणे ज्ञानेश्वरीमय होऊन देवान निसरून केले. सारखा खोकला येत असतानाही बोरा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल म्हणत जय जयकारात समारोप केला. पुढील केंद्र रविवार दिनांक 3 मार्च 1996 माया अपार्टमेंट ध्यान मंदिर, वेळ सकाळी 9 ते 9:45. परम पूजनीय स्वामीजींचा आळंदी संस्थान विश्वस्तातर्फे सत्कार. आज श्री क्षेत्र आळंदी होऊन माऊलीच्या समाधीच्या सप्तशताब्दी वर्षामध्ये 21/11/95 ते 8/12/96 या काळात संस्थानतर्फे स्वामीजींचे प्रवचन व खास सत्कार माऊलीच्या दरबारात आळंदी मंदिरात करायचे विश्वस्तांनी ठरवले होते, परंतु स्वामीजी पर आजार घेत. हे कळल्यावरून सर्व विश्वस्त मंडळीच डॉक्टर विमा बाचल, गोहाड, जोशी, गावडे आदी मंडळी सपत्निक स्वामीजींच्या दरबारात पुण्याला येऊन उपस्थित झाली. मुख्य विश्वस्त श्री बाचल म्हणतात, आज संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या जीवनातील एक सुवर्ण क्षण आहे. परमपूजनीय स्वामीजींचा व मातोश्री सरलाताईंचा सत्कार ज्येष्ठ विश्वस्त श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. यानंतर स्वामीजी बोलतायत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरीद्वारे जी 39 वर्ष सेवा घडली सद्गुरु कृपेने, ती माऊलीच्या चरणी रुजू झाली याची खात्री या सत्कारामुळे आज येत आहे. आपणा सर्वांच्या रूपाने श्री ज्ञानेश्वर माऊलीस माझा सत्कार करायला येथे आली, हे मी माझे अहो भाग्य समजतो. ही गीता अर्जुनापुरतीच नाही तर आपणा सर्वासाठीच आहे. हे करण्यासाठीच माऊलींनी 15 वर्षी ज्ञानेश्वरी गेली. हरिभक्ती परायण केशवराव महाराज आळंदी आले ते तेथेच राहिले, कोठेही यात्रेत गेले नाहीत. ही निष्ठा आपण बोध घेतला पाहिजे. सकाळी रामप्रहरी ध्यान व ज्ञानेश्वरी, दुपारी पुन्हा ज्ञानेश्वरी, रात्री झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरी असे जन्मभर करावे. प्रकृती बाजूला सारली की प्रत्यक्ष भगवंताचीच भेट, यालाच स्वरूपानंद आत्मानंद म्हणतात. तो आपण मिळवू शकतो, परंतु आपण 60-70 वर्षाचे झालो तरी भगवंताची आठवण होत नाही संसार पतंच्या अडकल्यामुळे. एखाद्याने आपल्याला नमस्कार केला की आपण आणखी पाठ होतो, पुढच्याचा नम्रपणा काढण्याऐवजी आपणच मोठे आहोत ही भावना त्यामुळे दडावते. वास्तविक आपणही राखले पाहिजे. ज्ञानेश्वरीमुळे नम्रता येते, आपली चिदाकाशातच भगवंत आहे हे कळते. माझ्याकडून अशीच ज्ञानेश्वरीची सेवा व्हावी ही माऊलीच्या व सद्गुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना करतो. एवढे बोलून स्वामीजी थांबले तेव्हा त्यांच्या हस्ते आज आणखी एक गोड कार्यक्रम करण्यात आला. श्री ज्ञानेश्वरी प्रश्नाच्या ध्वनिस्थितीचे ऑडिओ कॅसेटचे प्रकाशन झाले. सद्भक्त कुमारी कांचन सेठ हिच्या कर्णमधूर आवाजात 28 कॅसेटमध्ये ज्ञानेश्वरी प्रश्नाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. 28 डिसेंबर 1995 या 8 दिवसात हा सेट तयार करण्यात आला. या सेटची किंमत 700 रुपये आहे. मंडळाकडे तो उपलब्ध आहे. या निवेदनानंतर कुमारी कांचन शेठचाही सत्कार करण्यात आला आणि तिच्याच आवाजातील आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे या पसाय दानाच्या कॅसेटने आजच्या समारंभाचा समारोप झाला. हरिओम तस. माझ्याजवळ असलेल्या स्वामीजींचा खजिना हा आपल्या पुढे आता रिता होत आलेला आहे. पुढच्या गुरुवारी याची आणखी 1-2 आठवणी सांगून समारोप करणार आहे. हरिओम तस.
आज आपल्या इथं मोठ्या भाग्याने स्वामी प्रज्ञानंद आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेले आहेत. एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांचा आणि माझा प्रथम परिचय सगळ्या सांप्रदायिक उत्तराधिकाऱ्यांच्या सहित एक मेळावा पावसमध्ये घेतलेला होता, तर त्यानिमित्ताने त्यांचा आणि माझा प्रथम परिचय झाला. त्यानंतर फोनवर आणि पत्राद्वारा अशा भेटी होत राहिल्या. तीन साली स्वरूपानंद सेवा मंडळाने स्वामीजींचा जयंती शताब्दी उत्सव साजरा केला तेव्हा ते पावसच्या सेवा मंडळाचे अध्यक्ष होते. त्याच वर्षी परमपूजनीय स्वामी अमलानंदांचा जन्मशताब्दी सोहळा पेंडला साजरा झाला. त्या समारंभामध्ये मी गेलो आणि तिथं त्यांचं प्रवचन ऐकलेलं होतं. आपण 2007 साली ज्ञानेश्वरी पारायण केलं. एसपी कॉलेजच्या हिरवळीवर प्रबोधनासाठी म्हणून ते आलेले होते. तसंच 2009 साली या वास्तूचं उद्घाटन झाल्यानंतर पहिला दिवाळीचा समारंभ उत्सव त्यांच्या उपस्थितीत आपण साजरा केलेला होता. त्यांची 75 कोल्हापूरला साजरी झाली तेव्हा त्यांनी मला मोठ्या प्रेमाने बोलवलेलं होतं. तसंच पावस आनंद यात्रा मागच्या वर्षी झालेली, तेव्हा ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते. माझं थोडस चुकते, 2007 साली पावसच्या आनंद यात्रेमध्ये स्वामीजी आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते. अशी 1998 सालापासून परिचय जो झाला तो गेल्या 15 वर्षामध्ये पुष्कळ वृद्धिंगत झाला. ते अतिशय रुजू स्वभावाचे, अभ्यासक मूळ, प्राध्यापकी पेशा असणारे, भाषेवर प्रभुत्व असणारे स्वामी अमलानंदांनी त्यांना सांप्रदायिक उत्तराधिकार 1978 साली त्यांच्या प्रथम भेटीत दिले. मी स्वामीजींना अशी प्रार्थना करतो की स्वामीजी आपण आम्हाला काही एक प्रबोधन करावं.
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु स्वरूपम नित्यम नित्यमानंददायिनम स्वरूपम अमलानंदम भूयो भूयो नमाम्य. आदरणीय स्वामी माधवनाथ महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय मकरंदनाथ महाराज आणि साधक बंधू भगिनीनो, गेल्या 10-15 वर्षाचा एक धावता आढावा स्वामी मकरंदनाथाने आपल्या समोर थोडक्यात मांडलेला. या 10-15 वर्षामध्ये ज्यांची खऱ्या खुऱ्या अर्थानं अंतरंगापासून ओढ लागते, ज्यांचा शब्द मानावा असं वाटतं, अशा मोजक्या व्यक्तींपैकी स्वामी मकरंदनाथ हे एक आहेत. ते जेव्हा तुम्ही आमच्या एखाद्या कार्यक्रमाला याल का अशी विनंती करतात, तेव्हा त्या विनंतीमधूनच स्वामी माधवनाथांची आज्ञा नकळत माझ्यापर्यंत येऊन पोचते की तुम्हाला इथे आलंच पाहिजे, या अशी ती एक सुप्त सूचना असते, ती जाणवते अंतःकरणाला मनाला. एक संत वचन मला आठवतं, गुरु शिष्य ऐक्य होता नित्य दिवाळ. गुरु आणि शिष्य या दोघांचं खऱ्या खुऱ्या अर्थानं जर ऐक्य झालं असेल तर त्या शिष्याच्या जीवनामध्ये कायमची दिवाळीच असते, प्रत्येक दिवस नित्य नूतन असा त्यांना अनुभवता येत असतो. मकरंदनाथांच्या सान्निध्यात आलं की त्या दिवाळीचा आनंद मला उपभोगता येतो आणि तो आनंद उपभोगण्याकरता कधीही नकार न देता मी त्यांच्याकडे नित्य येत असतो. एक आंतरिक ओढ आहे, आंतरिक ओळ आहे, ओळख आहे. एका संप्रदायातले, एका गुरुचे, एका तत्वज्ञानाचे, एका ध्येयाचे असे आम्ही उपासक आहोत. द्वैत जितक्या लवकर नाहीस होईल तितका अद्वैताचा अनुभव हा उत्कटतेनं प्रत्येकाला येत जातो. आणि म्हणून काल सहज मी त्यांना एका वेगळ्या कामाकरता फोन केला तर ते म्हणाले, ठीक आहे, मला खूप आनंद झाला तुम्ही येतात इथे, तर आमच्या सत्संग मेळाव्यामध्ये तुम्ही थोडस काही मार्गदर्शन करण्याकरता आलात तर मला बरं वाटेल, आणि म्हणून मी ही विनंती मान्य केली. सत्संगाचा अनन्य साधारण असा महिमा सगळ्या साधू संतांनी आपल्या अभंगातून काव्यातून मांडलेला रामदास स्वामींनी असं म्हटलेला, जयास वाटे देव व्हावा तेने सत्संग धरावा, सत्संगे वीण देवाधिदेवा पावी जेत नाही, नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करती वेडी, गुरुकृपे वीण कुडकुडी व्यर्थची होती। एवढा सत्संगाचा अद्भुत महिमा आहे। जयास वाटे देव व्हावा, देव प्रसन्न व्हावा, देव प्राप्त व्हावा किंवा आपणच देवासारखं व्हावं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांना मार्गदर्शन करताना रामदास स्वामी असं म्हणतात की सत्संग साधा, सत्संग साधा। सर्व संतांनी सत्संगाचा महिमा आकाशात हात उंच करून पुन्हा पुन्हा सांगितलेला। एकनाथांनी असं म्हटलंय, संत संग देई, संत संग देई आणि प्रवाही घालू नको। परमार्थामध्ये सुद्धा परमेश्वराकडे जाण्याचे अनेक प्रवाह अनेक वाटा आहेतच, पण सर्वात उत्तम वाट कोणती, मार्ग कोणता, सत्संग, सत्संग हा आहे। बाकीच्या प्रवाहामध्ये सापडल्यानंतर कदाचित कुठेतरी गटांगळ करण्याची शक्यता आहे, पण सत्संग हा एकमेव प्रवाह असा आहे की तो थेट परमेश्वराच्या पायापाशी आपल्याला नेऊन पोचतोय। म्हणून रामदास स्वामी तर अगदी स्वच्छ सांगतायत की सत्संगाशिवाय देवाधिदेव तो पावत नाही, आणि नुसता देव नाही देवाधिदेव परमात्मा तो तुम्हाला मिळावा असं जर वाटत असेल तर संतांच्या संगतीमध्ये राहा। संतांच्या सान्निध्यामध्ये राहण्यानं संतांची शक्ती, संतांच्या ठिकाणी असणारं चैतन्य ते नकळत आपल्यामध्ये संक्रमित होत राहिलेलं असतं, आणि ते चैतन्य आपल्या अंतःकरणातलं चैतन्य या दोघांच्या परस्पराशी गाठभेट होते आणि एक अपूर्व आनंद सोहळा साधकाच्या जीवनामध्ये सुरू होतो। समर्थाने आणखीन एक रहस्य सांगितलं, नाना साधने बापुडी, बाकीच्या साधनाने तुम्ही भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलात तर जाल नाही असं नाही, पण सद्गुरु कृपेशिवाय जर बाकीची साधनं होत असतील तर ती तुम्हाला गोट्यात घालते। जिथे सद्गुरु कृपा आहे, जिथे खऱ्या खुऱ्या अर्थानं सत्संग आहे, तिथे आनंदाने जात जा, राहत राहा, बसत जा, नुसते जाऊन तिथे उपस्थित राहा, काय किमया घडती ती कालांतरानं आपोआप ध्यानामध्ये। धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य ते भावार्थी ते भगवत भजनी रंगले, एकनाथी भागवतात एकनाथांनी हे रहस्य सांगितलेलं आहे। नरदेहाची प्राप्ती झाली, धन्यता आहे। नरदेहाची प्राप्ती हीच एक अलौकिक लाभाची गोष्ट आपल्या बाबतीत घडलेली आहे। आज दत्तजयंती आहे, सजा आठवली म्हणून थोडी कथा सांगतो, एक 5-10 मिनिटात आले ना। दत्तपुराणामध्ये फार सुंदर कथा आली आहे। भगवंतानी ब्रह्मदेवाला आज्ञा केली की सृष्टी निर्माण कर, आणि भगवंतानी प्रेरणा दिली त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली। अनेक पदार्थ, अनेक वस्तू, अनेक प्राणी, अनेक 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 गोष्टी त्यांनी निर्माण केल्या आणि सर्वात शेवटी मनुष्य प्राणी निर्माण केला। ब्रह्मदेवाला अतिशय आनंद झाला की आपण जी निर्मिती केली त्यातलं सर्वोच्च निर्मिती ही मानवाची आपल्या हातून झाली, आणि ब्रह्मदेवाची अपेक्षा अशी की या मानवाला आपण पूर्णत्व ते द्यावं, एक अशी शक्ती द्यावी की ज्याच्यामुळे तो पूर्णत्वाला जाईल। म्हणून माणसाच्या अंतःकरणामध्ये त्यांनी आपला एक सत्संकल्प सोडला की जर हा साधना करेल, उपासना करेल, भगवंताचं नामस्मरण करेल तर हा निश्चितपणानं परमात्मा इतका मोठा होईल, असं म्हणून या निर्माण केलेल्या मानव प्राण्याला आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव विश्रांती करता गेले। मनामध्ये आता अपेक्षा अशी की याच्या वास्तव्यानं, याच्या राहण्यानं, याच्या सर्वत्र असणाऱ्या वावरानं हा जगामध्ये सुख समाधान शांती आनंद या सगळ्या गोष्टी निर्माण करेल आणि आपलं हे जे सृष्टी निर्मितीचं कार्य आहे त्याला अगदी उत्तम प्रशस्तीपत्र त्याच्या आचार विचारातून मिळेल. पण तो शांतपणानं झोपी गेला. कित्येक वर्षाची गेली आणि एकदम जगात चाललेल्या कोलाहलाच्या आघातामुळे ब्रह्मदेव झाले त्यांनी पाहिलं सगळीकडे ज्या मानवाकडून सुख समाधान शांतता निर्माण होईल असं वाटत होतं त्या मानवानीच या जगामध्ये एवढा अनर्थ निर्माण केलेला होता की जिकडे तिकडे संघर्ष जिकडे तिकडे क्रोध जिकडे तिकडे मत्सर जिकडे तिकडे लढाया नानाविध तरीची दुःख या मानवाच्या हातूनच निर्माण झाल्या. ब्रह्मदेवाला मोठा पश्चाताप झाला की काय आपण करून बसलो आता या जगाचं कल्याण कोण करेल. पण पुन्हा त्यांनी तपश्चर्याला प्रारंभ केला आणि भगवंताला प्रार्थना केली की भगवंत आता या उद्ध्वस्त झालेल्या मानवी जीवनाला स्थिरस्थावर करण्याचं काम आपणच करू शकाल आम्ही कोणी अन्य देव करू शकणार नाही तेव्हा या धावा. आणि मग ते जे परमतत्व ते या ब्रह्मदेवाच्या हाकेला ओ देण्याकरता म्हणून पुन्हा जागृत झालं आणि त्यांनी ऐकलं हे ब्रह्मदेवा तुझ्या अंतःकरणामध्ये संतभाव निर्माण झाला आणि जगत कल्याणाकरता तू मला पाचारण करतोय म्हणून मी स्वतः आता अवतीर्ण होतो. दत्तम दत्तम मया दत्तम मी स्वतःला या जगाला अर्पण करून घेतो असं म्हणत ते परमात्मतत्व प्रकट झालं तो भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार जगत कल्याणाकरता करुणेनं व्याप्त होऊन मानवाला सुख समाधान शांतता या गोष्टी देण्याकरता धावत येणारं परमतत्व म्हणजे भगवान दत्तात्रय. एकनाथांचा एक मोठा सुंदर अभंग आहे ब्रह्मदेवाप्रमाणे तेही आपल्या जीवनाचा सिंहावलोकन करतायत आढावा घेतायत आणि दत्तात्रयांना प्रार्थना करतायत. ते म्हणतात की आयुष्य जाय व्यर्थ माझे दत्त महाराजा समर्था धाव धाव लवकरी करुणा करी गुरुराया मी तवानाथ अपराधी हीन बुद्धी स्वामिया काळ झाला पडिला वरी धाव श्रीहरी लवलाया दत्ता पतिता पावना शरण एका जनार्दन. एकनाथांनी केलेला हा बबळू दत्तात्रयांचा धावा आहे. आयुष्य जाय व्यर्थ माझे आपलं आयुष्य आपण व्यर्थ घालवत आहोत हे सर्वसामान्य लोकांच्या ध्यानामध्ये येत नाही. मनुष्य जन्म मिळाला पण या जन्माचं प्रयोजन काय हेतू काय कशासाठी जन्माला आलो काय केलं असताना आपल्या जीवनाचं जे परम उद्दिष्ट आहे ते साध्य होईल याचा अंतर्मुख होऊन माणूस कधी विचार करतच नाही. प्रपंचाची आसक्ती रात्रंदिवस त्याच्या मनामध्ये इतकी असते की खऱ्या समाधानाची प्राप्ती नसताना सुद्धा या संसार प्रपंचामध्ये तो इतका अडकतो आणि पालन पोषण संरक्षण या गोष्टी करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवत असतो. प्रपंचातल्या चिंता कधी संपतच नाही प्रपंचातली अस्थिरता ती कधी संपतच नाही यातना क्लेश कष्ट ते कधी संपतच नाही तरी त्याला असं वाटत असतं की हा प्रपंच उत्तम आहे प्रपंच चांगला आहे तो करत राहावा आज नाही उद्या नाही परवा कधी ना कधी तरी सुख समाधान आनंद मिळेल. या एका भ्रमामध्ये या एका अज्ञानामध्ये तो एक सारखा फिरत राहिलेला असतो. समर्थ म्हणतात सांग नरदेह जोडिले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जग. उत्तम शरीर सापडलेला मिळालेला सर्व प्राण्यातली मनुष्याची अवस्था ही सर्वश्रेष्ठ. माणसाच्या ठिकाणी परमेश्वराने जाणीव नावाची एक वेगळी गोष्ट दिलेली आहे विचार नावाची एक गोष्ट दिलेली आहे बुद्धी नावाची एक शक्ती दिलेली आहे. सार काय असार काय खरं काय खोटं काय श्रेष्ठ काय कनिष्ठ काय याचा निर्णय करण्याची बुद्धी माणसाला दिलेली आहे इतर प्राण्यांमध्ये ती नाही. आपण पहा सगळे प्राणी हजारो वर्षापूर्वी जसे होते तसेच आजही आहेत कुत्रा असो मांजर असो गाय असो गाढव असो हजार वर्षापूर्वी जे सचे राहत होते तसेच आजही असतात हिंडतायत फिरतायत आहार निद्रा या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत सारख्या आहेत. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की त्याला जीवनामध्ये उदात्त काय, भव्य काय, सुंदर काय, अलौकिक काय आणि रमणीय काय हे त्याला कळत. रमणीय म्हणजे ज्यात रममाण होऊन राहावा असं विचार करतो तो माणूस, आणि विचार म्हणजे आत्महिताचा विचार करतो तो माणूस. कशा तऱ्हेचं जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला असता मला खऱ्या खुऱ्या अर्थानं उत्तमात उत्तम आनंद मिळेल, उत्तमात उत्तम समाधान मिळेल, आणि उत्तमात उत्तम गोष्टी जर हव्या असतील तर जे जे कनिष्ठ आहे, जे सामान्य आहे, जे विपरीत आहे ते टाकून द्यायची तयारी ती माणसाला करता येते. पण दुर्दैव हे आहे की मनुष्य क्षुल्लक गोष्टी टाकून द्यायला तयार होत नाही. माझं 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 म्हणून सगळं गोळा करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. स्वामी स्वरूपानंदांचा एक मोठा सुंदर अभंग आहे, आठही प्रहर संसार व्यवहार करीना विचार दुजा काही, नाठविता देव नाचरिता धर्म अर्थ काम भोगूप आहे, अर्थ अनर्थाशी होऊनी कारण कामे केला दिन बापुडा तो, स्वामी म्हणे अंती साधिला ना स्वार्थ जिणे गेले व्यर्थ पामराच. एक पामर म्हणून क्षुद्र प्राणी म्हणून मनुष्य या जीवनातून निघून जातोय ही मानवी जीवनाची शोकांतिका. या शोकांतिकेपासून जर आपला बचाव व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्या सद्गुरूंची म्हणजेच पर्यायानं भगवान दत्तात्रयांची प्रार्थना करावी. एकनाथांनी काय विशेषण वापरली आहेत मगा सांगितलेल्या अभंगामध्ये ती पाहण्यासारखी आहेत. हे भगवंता तू धाव, कसा, तू पतितांना पावन करणार आहेस. दत्ता पतिता पावना, तू पतितांना पावन करणार आहेस. वरती सांगितलं दत्त महाराजा समर्था, सर्व तऱ्हेचं सामर्थ्य भगवान दत्तात्रयांच्या ठिकाणी आणि सर्वात अपूर्व दत्तात्रयांची महती धाव धाव लवकरी करुणा करी गुरुराया. करुणायुक्त अंतःकरणानं ओतप्रोत भरलेले असे ते आहेत आणि स्मरण करता क्षणिश्च धावत येतात, प्रकट होतात, हा त्यांचा महिमा. इतर देवांच्या करता जप करा, तप करा, नवस बोला, आणखीन काय काय जे जे करावं लागतं ते करा, पण भगवान दत्तात्रय एक दैवत असं आहे की नुसतं तुम्ही स्मरण करा, आम्ही संकटात आहोत आम्हाला वाचवा अशी प्रार्थना करता क्षणीच ते धावत येतात. का, अनाथांचा नाथ हे त्यांचं ब्रीद आहे. जे अनाथ आहेत, पतीत आहेत, त्या सर्वांचा कनवाळूपणानं सांभाळ करणं हे दत्तात्रयांचं वैशिष्ट्य आहे. अपराधांचे अपराध पोटात घालणं आणि तरी त्याच्यावरती कृपा करणं हा भगवान दत्तात्रयांचा महिमा आहे. पण प्रपंचामध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा सर्वात लवकर काही उच्च अनुभव यावेत असं जर वाटलं तर त्यांनी सद्गुरूंचीच प्रार्थना करावी. ती पर्यायानं भगवान दत्तात्रयापर्यंत जाऊन पोहोचतात. तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वता न घडे स्वहित, हेमपुरीचा अनर्थ सुके नायण. समर्थांनी सांगितलं की सद्गुरु कृपेशिवाय केलेलं साधन हे भनगळत जाण्याची शक्यता असते, विपरीत दिशेनं जाण्याची शक्यता असते. देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाहीतरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. देहाचा उपयोग परमार्थाकरता करायचा, भोग भोगण्याकरता नाही. हे फक्त माणसाला कळतं, इतर प्राणी मात्रांना कळत नाही. मग आपण मनुष्य आहोत, या मनुष्याचा मनुष्य देहाचा उपयोग देवाचा देवाच्या प्राप्तीकरता करायचा हे भान त्या माणसाला सत्संगातून येतं, आपोआप येतं. म्हणून संतसंग देई संतसंग गई हे सारखं मागणं आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये असलं पाहिजे. तुकाराम महाराजांसारख्या सर्वश्रेष्ठ संतांनी हा सद्गुरूंचा महिमा जो सांगितलेला आहे ध्यानामध्ये घ्या. काही संशोधक काही व्याख्याते असं म्हणतात की तुकाराम महाराजांनी सद्गुरूचा महिमा काही फारसा पुढे सांगितलेला नाही, कारण भगवंतांनी त्याला स्वप्नामध्ये येऊन आदेश दिला, आणखीन त्यांची साधना सुरू झाली. पण तुकाराम महाराजांचा एक अभंग मी आपल्यासमोर ठेवतो. गुरुपायी ठेविता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी भजावे, गुरु मूर्ती दृष्टी पहावे, गुरुपाशी देव आहे वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु भजनी देव दिसे जनीवन। आता याहून अधिक मोठा गुरुगौरव काय करणार आहात। गुरुपायी ठेविता भाव, आपल्या सगळ्या श्रद्धा निष्ठा सद्गुरूच्या चरणाशी असाव्यात। तुकाराम महाराजांचा अनुभव असे आपोआप भेटे देव, देव आपोआप भेटतोच, देव भेटत नाही अशातला भाग नाही, पण सद्गुरूंनी त्या देवाची गाठभेट घालून दिली पाहिजे, सद्गुरु कृपेमध्ये ते सामर्थ्य, म्हणूनही गुरुशी भजाव। याकरता यासाठी सद्गुरूचं भजन सातत्यानं तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, हा एक आदेश आहे, दंडक आहे। पण तशी सद्गुरूची सेवा करा आणि गुरुमूर्ती दृष्टीचे पहावे। सगुणातले सद्गुरु आणि निर्गुणातले सद्गुरु हे दृष्टीनं पाहण्याची अनुभवण्याचा विषय झाला पाहिजे, श्रद्धा हीच पाहिजे। गुरुपासी देव आहे, देव कुठे दुसरीकडे नाही, गुरु रूपाने तो आपल्यावरती कृपा करण्याकरता धावून आलेलाच आहे। सदेह अपि देवे विधेय आयो, देहरूपी असणारे सद्गुरु असले तरी सुद्धा ते विधेयरूपीच आहेत आणि ते परमात्मा स्वरूप आहेत, तेव्हा त्यांना शरण जावं, वारंवार सांगू काय। तुकाराम महाराज म्हणतात पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही, बाबांना एक गुरु भेटले की सारं काही मिळेल। तुका म्हणे गुरु भजनी देव दिसे जनीवनी, हा सद्गुरु कृपेचा सर्वात मोठा मैदान। माणसामध्ये आणि जनामध्ये विश्वामध्ये सृष्टीमध्ये सर्वत्र एक गुरु तत्व भरलेलं आहे, हे पाहणं हे सगळ्या साधनेचं अंतिम फल आहे। मग तुम्ही नामस्मरण करा, भजन करा, पूजन करा, ध्यानधारणा करा, ज्ञानप्राप्ती करा, कुठल्याही उपायाने जा, पण जनीवनी देव आहे हे अनुभवणं स्वतः सकट सगळ्या जगात आणि साऱ्या जगामध्ये एक तत्व, एकात अनेकत्व आणि अनेकात एकत्व, हे पाहण्याची किमया आपल्या बाबतीत घडायला लागली की सर्वार्थाने आपली साधना उपासना ही उत्तम उत्तम अवस्थेला जाऊन पोहोचली, अशा तऱ्हेची श्रद्धा अंतकरणामध्ये मनामध्ये ठेवायची। नामदेवांचा एक सुंदर अभंग सांगतो आणि माझं हे प्रवचन आटोपत देत। दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा, अत्यंत दुर्लभ असणारा हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला, येणे साधू प्रेमा राघोबाचा। काय करायचं, या देहाचा उपयोग कशासाठी करायचा, भगवंताचं प्रेम मिळवण्याकरता, त्याची कृपा त्याचं प्रेम ते मिळवण्याकरता या देहाचा उपयोग करायचा। आवडे हातोहाती तरु भव सिंधू, आवडी गोविंदू गाऊ गीत, आवडे हातोहाती धरू भव सिंधू। स्वतः तर उधरून जायचंच आहे, पण आपल्याबरोबर जे जे कोणी येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हा भव सिंधू पार आपल्याला करायचा आहे, याचं भान माणसाजवळ असलं पाहिजे। याकरता काय करायचं, फार मार्मिक शब्द वापरलेत नामदेवरायांनी, हिताची या गोष्टी सांगू एकमेका, शोक मोह दुःखा निरसुते। खरं हित कशात आहे हेच माणसांनी एकमेकांनी एकमेकाला सांगितलं पाहिजे, सत्संगामध्ये तेच साधतं, म्हणून सत्संगाला यायचं। हिताची या गोष्टी सांगू एकमेका, हा सत्संग घडला की शोक मोह दुःख आपोआप पूर्ण नाहीस होऊन जातो, एकमेका सदा करू सावधान, नामी अनुसंधान तुटून ने दू। एकमेका सदा करू सावधान, सावध रहा, सावध रहा, सावध साक्षेपी आणि दक्ष या गुणांनी जो युक्त होतो तो खरा साधक, आणि त्यानं नामी अनुसंधान तुटून ने दू। आपल्याला जे काही साधायचंय त्याचं अनुसंधान सतत ठेवायचंय, मग ते भगवंताचं अनुसंधान ठेवा, सद्गुरूंचं ठेवा, साधनेचं ठेवा, ते कधीही तुटू देता कामा नये। म्हणजे मग आपल्या जीवनाचं असणारं जे अंतिम उद्दिष्ट ते सहजतेनं प्रत्येकाला साध्य होण्याची शक्यता आहे। आपण मोठे भाग्यवान आहात की इथे मकरनाथांसारख्या अधिकारी व्यक्तीच्या सानिध्यामध्ये पुन्हा पुन्हा येता, ते मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे साधना उपासना करता, एका अपूर्व आनंदाचा लाभ आपल्याला होत असतो याची जाणीव मनामध्ये असू द्या। आणि ती कृपा म्हणजे पर्यायानं माधवनाथांची कृपा आहे, ज्ञानदेवांची कृपा आहे, सर्वांचा उद्धार त्यातून होणार आहे याची आठवण करून देण्याकरता मी इथे आलोय, आपण अत्यंत आत्मीयतेनं गेली 10-15 मिनिटं माझं हे प्रवचन ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. हरे राम 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 हे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण.
हरी हरी. स्वामीजी आपण इथं आलात आणि साधकांना प्रबोधन केलं, आपले आशीर्वाद असेच नेहमी आमच्यावर असावेत. या वर्षी प्रकाशित झालेले विचार दर्शन 11 सालामध्ये झालेली ज्ञानेश्वरीची प्रवचन त्याची सीडी आणि स्वधर्म यज्ञ दर्शन ही पुस्तिका असं मी आपल्याला या निमित्ताने भेट देतो आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. इथे एक प्रश्न आलेला आहे. रविवारी सकाळी होणाऱ्या अपुर्यमाणम या श्लोकावरील निरूपणात ज्ञानी विषय प्रसंग यांचा भोग कोणत्या भावाने घेतो याचे स्पष्टीकरण झाले आहे. आत्मा आनंद स्वरूप असल्याने विषय भोगाच्या वेळी वृत्ती क्षणभर आत वळून निर्वृत्तिक दशेला प्राप्त होते व आनंदाचा प्रत्यय येतो असे समजले. परंतु ज्ञानी पुरुष सुखाप्रमाणे दुःख देखील जिव्हारी नेऊन त्याचा चैतन्याशी स्पर्श होऊन देऊन ते दुःख सुखमय करूनच आत घेतो व शांतीला प्राप्त होतो असे आपण निरूपणात सांगितले, हे नक्की कोणत्या पद्धतीने होते? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. स्वामीजी सध्या स्थितप्रज्ञ लक्षणांवर माझी प्रवचन चालू आहेत रविवारी. त्याच्यामध्ये अपुर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती यद्वत् तद्वत् कामहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी हा श्लोक मागच्या रविवारी झाला, दोन रविवार पूर्वी झाला. स्थितप्रज्ञाच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य या श्लोकामध्ये वर्णन करून सांगितलं गेलं. स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणामध्ये पहिलं लक्षण म्हणजे सर्व कामनांचा त्याग आणि आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहणं असं प्रथम लक्षण सांगितलं. मध्ये काही श्लोक आले पण हे प्राप्त करण्यासाठी म्हणून राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता कर्म करण्याची युक्ती, त्यामुळे चित्ताला प्रसाद प्राप्त होतो, असं प्रसाद प्राप्त झालेलं चित्त प्रसन्न होतं आणि बुद्धीला स्थिरता येते अशी एक प्रक्रिया स्थिर बुद्धीची भगवंतांनी सांगितली. त्याच्यानंतर त्याचं विवेकपूर्ण वर्तन कसं असतं याचं निरूपण भगवंतांनी केलं की सर्व भूतमात्रांना जी रात्र अथवा अज्ञान ते याच्या पक्षी दिनमान अथवा ज्ञान असतं. सर्व भूतमात्र ज्या ठिकाणी रमतात त्या ठिकाणी हा उदासीन असतो आणि सर्व भूतमात्र ज्या ठिकाणी उदासीन असतात तिथं हा आत्यंतिक तत्पर असतो. कामना त्यागामुळे निर्माण झालेली जी पोकळी आहे तर ती तो आत्म्याच्या सुखाने भरून काढतो आणि त्याची बुद्धी स्थिर राहते. कामना त्याग कोणकोणत्या स्वरूपात करतो त्याच्या काही युक्त्या तिथं सांगितल्या. अशा रीतीने कामना त्याग आणि आत्म्यामध्ये रमणं असा प्राथमिक अभ्यास करत असताना त्याचं जीवन अत्यंत विवेकी होऊन जातं असं मी म्हणालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं नायकणे ते कानची टाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते वाळी जीभची गा, असं त्याचं वर्तन व्हायला लागतं. जे पाहू नये ते डोळे पाहण्याचं टाळतातच तिथं तो निद्रिस्त असतो, तिथं त्याला रस नसतो, कारण त्याचा रस आत्म्यामध्ये असतो. तरी देखील या सगळ्या निरूपणातून असं वाटण्याची एक शक्यता आहे की हा कामना त्याग सतत करत राहतो आणि हा सतत विवेकपूर्ण असतो, याची बुद्धी स्थिर असते, हा स्थितप्रज्ञ असतो. पण त्याच्याही पुढे जाऊन भगवंत असं म्हणतात की काम आणि कामना सतत त्याच्याही अंतःकरणात प्रवेश करत असतात, इंद्रियाद्वारा येत असतात. तो इंद्रिय निग्रह करेल, तो कामना टाकण्याचा देखील प्रयत्न करेल, तो आत्म्यामध्ये रमण्याचा देखील प्रयत्न करेल, पण हे सर्व प्रयत्नांमध्ये असेल, याच्यात स्थितीदर्शकता काही लक्षात येत नाही. म्हणून भगवंतांनी अजून एक महत्वाचं लक्षण सांगितलं, ते या श्लोकामध्ये आहे की समुद्रात जसे सर्व बाजूंनी नद आणि नद्या शिरत असतात आणि असे येत असताना देखील समुद्र आपली मर्यादा यत्किंचितही सोडत नाही आणि तो आनंदाने संपृक्तच असतो, भरलेलाच असतो, तो आपल्या ठिकाणी परिपूर्णता अनुभवतच असतो. पर्जन्य चालू असताना, नसताना, नद्या येत असताना अथवा कमी प्रमाणात येत असताना, कसंही असेल तरी समुद्र आपल्या ठिकाणी अत्यंत आनंदात जसा असतो, स्वतःच्या स्वरूपामध्ये मग्न असतो, तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे. त्यामुळे आधी केलेलं जे निरूपण आहे त्या निरूपणाच्या वेळेला एकतर कामना त्याग सांगितला किंवा फार विवेकपूर्ण वर्तन सांगितलं, पण इथं भगवंत असं सांगतात की कामना प्रवेश करत असतात. तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी, असं असताना देखील तो शांतीच सोडत, शांतीमध्येच असतो, तो कामाने कामी तर होत नाही. अर्थात जेव्हा कामना आत प्रवेश करतात तेव्हा कामना केवळ सुखरूप नसतात तर त्या दुःख देणाऱ्या देखील असतात हे गृहित आहे. अगदी भगवद्गीतेचा दुसरा श्लोक आहे तो मात्रास, भगवत दुसऱ्या अध्यायातला 9वा श्लोक, मात्रास स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनाहा अनित्याहा ताम स्थितिक्षस्व भारत, असं भगवंत म्हणाले. ज्या ठिकाणी खरी उपदेशाला सुरुवात झाली तो श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मात्रा स्पर्श म्हणजे आपल्या इंद्रियांना बाहेरच्या विषयाचा होणारा जो स्पर्श आहे तो नेहमीच हवासा तरी वाटतो किंवा नकोसा तरी वाटतो, तो शीत किंवा उष्ण असतो, तसंच तो सुख देणारा असतो आणि दुःख देखील देणारा असतो, तो केवळ सुख देणारा नसतो. बऱ्याच वेळेला विषय हा सुरुवातीला सुखरूप वाटतो आणि नंतर तो दुःखाकडे घेऊन जातो, किंवा सुख आणि दुःख हे द्वंद्वच असल्यामुळं सुख हातात घेतलं की दुःखाकडे प्रवेश सुरू होतो. त्यामुळे असं तर शक्य नाही की स्थितप्रज्ञ जरी झाला तरी त्याच्या अंतःकरणात कामना येतील आणि त्या सुख देतील आणि त्याचा तो आत्मा देखील त्याचा व्यापक झालेला बोधस्वरूप असा त्या सुखाला आत्म्याचं बोधाचं स्वरूप देईल आणि स्वतःमध्ये जिरवून टाकेल, त्याला दुःखाला सामोरं जावं लागेलच. स्थितप्रज्ञ असला तरी देखील, सिद्ध पुरुष असला तरी देखील, त्याला जेव्हा कामनांचा संदर्भ येतो तेव्हा दुःखाचा सामना हा करावाच लागतो, याच्यातून त्याची सुटका नाही. आपुर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापाहा प्रविशंती यद्वत तद्वत कामाहा अयम प्रविशंती सर्वे. जेव्हा काम आत येईल तेव्हा तो सुख देईल केवळ असं संभवत नाही, तो शांती राखेल ते त्याचं अव्यवच्छेदक लक्षण असेल, पण त्याला सुखाचा आणि दुःखाचा दोन्ही प्रत्यय कामाच्या अंगाने येणारच, तरीही तो शांती राखतो। तर सुखाची अनुभूती येण्याची मी एक प्रक्रिया सांगितली आणि ती ते सुख आत्म्यासारखं करून आत्मा त्याला आपल्यामध्ये घेतो असं मी सांगितलं। ती सुखाची प्रक्रिया अशी आहे की शास्त्रीय प्रक्रिया विषयाचा आणि इंद्रियांचा जेव्हा संयोग होतो त्या क्षणाला वृत्ती जी विषय सेवन करण्याच्या ठिकाणी अति उत्कट झालेली असते ती स्पर्शाच्या क्षणी मात्र अंतर्मुख होते आणि क्षणभराकरता वृत्तीरहितता येते आणि वृत्तीरहितता आल्यामुळं आत्म्याच्या आनंदाचा लेश किंवा कण त्याला प्राप्त होतो। विषयाची आणि इंद्रियांची भेट आणि वृत्तीचं आत वळून नाहीस होणं हे युगपत होतं असं शास्त्र सांगतं। त्याच क्षणाला, ज्या क्षणाला इंद्रियांचा विषयाशी संयोग होतो त्या क्षणाला वृत्ती आत वळते आणि नाहीशी होते। असं असल्यामुळं कायम आपल्याला विषयापासून सुख मिळतं असं वाटत आलेलं आहे। खरं म्हणजे सुख केवळ आत्म्याचंच आहे, आनंद केवळ आत्म्याचाच आहे, आत्म्याखेरीज मनाच्या ठिकाणी अथवा इंद्रियांच्या ठिकाणी अथवा बुद्धीच्या ठिकाणी आनंद देण्याचं निराळ सामर्थ्य नाही। आनंद केवळ आत्म्याचाच असतो, तो विषयाच्या अंगाने त्याला मिळाल्यासारखा वाटतो पण तो आत्म्याचा आनंद असतो। पण हा विषय जेव्हा सुख देतो तेव्हा वृत्ती आत वळते आणि नाहीशी होते, जेव्हा दुःख देतो तेव्हा काय होईल। याच प्रक्रियेतून इंद्रिय आणि विषयाचा संयोग होऊन जेव्हा दुःख प्राप्त होतं तेव्हा काय होईल, तेव्हा त्याचे इतर अभ्यास त्याला कामाला येतात। एक तर विषयाच्या सुखाबद्दल आणि दुःखाबद्दल तो अत्यंत जागरूक असतो, ही पहिली गोष्ट। दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा ही त्याची जीवनाची प्राथमिक अभ्यासाची शैली असते। त्याच्याही पुढे जाऊन इंद्रिय संयमन केल्यामुळं विषयांमध्ये तो मर्यादेनेच सापडलेला असतो। असं असल्यामुळं अपरिमित विषय सेवनामुळं मिळणारं दुःख त्याच्या वाट्याला येत नाही, तरी देखील त्याच्या वाट्याला काही एक दुःख येईल ते दुःख तो सहन करतो। जो 9व्या श्लोकामध्ये तां स्थितिक्षस्व भारत असं म्हटलेलं आहे, मात्रा स्पर्शाने होणारी सुख आणि दुःख ती सहन करणं, याचा अर्थ मन उठू न देता सहन करणं। दुःख होत असताना मन विचलित होऊ न देता दुःखाचा बोध होणं, दुःखाचा बोध मनालाच होईल तर ते विचलित होऊ न देण्याचा प्रयत्न करणं, अभ्यास करणं, त्यावेळेला विवेक राखणं, विषयाचा आणि इंद्रियांचा स्पर्श जेव्हा दुःखदायक होतो तेव्हा तो मनाच्या बुद्धीच्या आणि इंद्रियांच्या आत आत्म्यावर आक्रमण करू न देणं। राग द्वेष वियुक्त इस्तु विषयान इंद्रियही चरण, विषयामध्ये वर्तन करायचं आहे पण राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता, त्यामुळे परिणामत सुख आणि दुःख जरी झालं तरी देखील त्याचा परिणाम आत विलक्षण असा होऊ न देणं। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तरी देखील दुःखाचा बोध आत्मचैतन्याला होतो अशा वेळेला आत्मचैतन्य तो आत्म्यामध्ये रमलेला असल्यामुळं, आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा अशी त्याची स्थिती असल्यामुळं, जसं इंजेक्शन टोचावं आपल्याला क्षणभर वेदना व्हावी आणि नंतर आपण पूर्वस्थितीला यावं, तर तशा प्रकारे दुःख त्या क्षणाला दुःख देऊन जाईल आणि मग नंतर गोष्ट संपेल। जशी इलास्टिसिटी असावी, स्थितीस्थापकत्व असावं, तसं दुःखानी मन थोडं ताणलं जाऊन परत आत्मचैतन्यालाच प्राप्त होईल, त्याची अंतरस्थिती परत आत्मचैतन्य हीच राहील। स शांती मापनोती न काम कामी, तो शांती न सोडताच दुःखही सहन करेल, तो शांती न सोडताच सुखही सहन करेल, तो आतल्या शांतीमध्ये रममाण होऊन राहील, अशी प्रक्रिया घडते। त्यामुळे दुःख झालेला असताना दुःखाच्या वेळेला अतिशय कातरता निर्माण होते. तुम्हाला जर तीव्र दुःखाचा अनुभव असेल एखाद्या, फक्त त्या दुःखाला प्रतिकार न करता ते दुःख केवळ अनुभवायचं असं जर केलं, कधी कधी दुःखाच्या कल्पनेलाही प्रतिकार होतो किंवा ते दुःख नको असं वाटायला लागतं. पण दुःखाचा जर पूर्ण स्वीकार केला तर त्याच्या पलीकडं, त्या स्वीकाराच्या पलीकडं फारसं काही राहत नाही. मनाचं अमन होतं. दुःख देखील पूर्णपणाने मान्य असेल तिथं विचारशक्ती खुंटते. अशाही वेळेला अत्यंत दुःखी असलेला मनुष्य आपोआप शांत होतो, आपोआप स्थिर होतो. परमार्थ न करणाऱ्या व्यक्तीचा देखील असा अनुभव आहे की दुःख आहे. फक्त म्हणजे शास्त्र असं म्हणतं की त्यावेळेला तुम्ही एका बाबत सावध असलं पाहिजे, ते म्हणजे तुम्ही दुःखाशी तादात्म्य पावा. दुःखाशी तुम्ही तादात्म्य पावलात आणि तीव्र दुःखाचा अनुभव घेतलात की मन बुद्धी तीव्र दुःखाचा अनुभव घेत असताना तुमच्यातलं चैतन्य मात्र तुम्हाला बाजूला काढेल आणि मन देखील शांत झाल्याखेरीज राहणार नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टींनी कधी कधी शास्त्र असं सांगतं की तुम्ही रागावलेले असताना पूर्ण रागावलेलेच राहा. त्याच्या दुसऱ्या टोकाला तुम्ही आपोआप जाल. जर तुम्ही एका टोकाला अति गेलात की तिथून मागे येण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपल्यात तेवढी हिम्मत नसते की आपण रागवलो तरी अति रागू. आपण नेहमी मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दुःखी व्यक्ती देखील जर एखादी दुःखद घटना झाली तर त्या व्यक्तीला अति दुःख करू द्यावं. ती थोड्याच दिवसात मोकळी होते आणि शांत होते. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला रडूही दिलं नाही. रडायचं नाही, स्वामीजी काय सांगतात माहितीये ना, अजिबात डोळ्यातून पाणी काढू नको, अजिबात आवाज नको, तर त्या व्यक्तीचा कोंडमारा होतो. त्या व्यक्तीला एक दोन तीन दिवस खूप दुःख करू द्यात. शेवटी ते दुःख संपून जातं आणि ती शांतीला प्राप्त होते. त्यामुळं समुद्रात जसे नद आणि नद्या शिरतात तसे काम आणि कामना शिरत असताना आणि ते सुख दुःखासहित शिरणार असं असल्यामुळं सुख एका विशिष्ट न्यायाने आपली आत्मस्थिती सुखाला आपल्यामध्ये घेते आणि दुःखाला देखील आपल्यामध्येच घेते. मी असं म्हटलं तर की समुद्र गंगेला ती जशी आहे तशी स्वीकारत नाही, आपल्याला तसं भासतं. समुद्राचं पाणी गंगेमध्ये गंगा शिरायच्या आधीच शिरतं. खाडी देखील खारट होऊन जाते. त्या पाण्याला समुद्राचं पाणी आपल्यासारखं करून घेतं आणि मग यथावकाश आत घेतं, समुद्रासारखं करूनच आत घेतं. तसं सुखाचं स्वागत करायला देखील चैतन्य बाहेर पडतं, त्याला सुखरूप करतं आणि अशा दुःखातून शांत झाल्यावर देखील आत्मचैतन्यच त्याच्या स्वागताला बाहेर पडतं आणि म्हणून तो शांत होतो. शांत होणं ही स्वाभाविक स्थिती आहे आणि आत्म्याची स्थिती आहे, ती अखेर पक्षी तो प्राप्त करून घेतो. ज्ञानी पुरुष सुखाप्रमाणे दुःख देखील जिव्हारी नेऊन त्याचा चैतन्याशी स्पर्श होऊन देऊन ते दुःख सुखमय करूनच आत घेतो व शांतीला प्राप्त होतो असे आपण निरूपणात सांगितले. दुःख कशा रीतीने सुखमय करून घेतो? दुःख सुखमय करून घेत नाही, सुख देखील शांतीत परिवर्तन करतो आणि दुःख देखील शांतीत परिवर्तन करून घेतो. त्याकरता मात्र दुःखाच्याही जरा टोकाला जाण्याची गरज आहे, दुःख करू देण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही रागावलेले असता तेव्हा तुमचं मन, तुमची सगळी जाणीव त्या क्रोधाच्या भावनेशी खूप समरस होते आणि अशी जर झाली तर थोड्याच वेळात, जे शास्त्रज्ञ देखील म्हणतात की असा रागावलेला मनुष्य आपली रागवण्याची स्थिती 5 मिनिटापेक्षा जास्त देखील टिकू शकणार नाही, तो लगेच शांत व्हायला सुरुवात होते. दुखी मनुष्य देखील जर अति दुःखामध्ये गेला आणि तो सर्व अंगाने दुःखी झाला तर थोड्या वेळात तो तितका शांत होतो, त्याच्या दुःखाचं प्रगटीकरण होतं आणि तो मागं फिरतो, तो शांतीला जाऊन प्राप्त होतो. हा जो सत्संगाचा कार्यक्रम आहे, या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये काही प्रश्नोत्तर स्वामीजी चालतात. मी जी प्रवचन करत असतो किंवा इथं अनेक वेळेला प्रवचन होत असतात, त्या प्रवचनातून अथवा संत वाङ्मयातून साधनेच्या अडचणी, ध्यानाच्या अडचणी, नामाच्या अडचणी, पूजेबाबत, कर्माबाबत असे प्रश्न असतात की ज्याची वेळेवरी उत्तरं मिळाली तर साधक उत्साहाने साधनेला लागतो, त्याचे ते प्रश्न संपून जातात, अशा करता हा कार्यक्रम ठेवला जातो. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी. एक मिनट सगळे. स्वामीजी असं म्हणतात की सगळ्यांनी मनोमन नमस्कार करावा, त्यांनाही पुढे जायची गडबड आहे, त्यामुळे आज सगळेजण मनोमन नमस्कार करतील. काही निवेदन होतील आणि आपला कार्यक्रम संपेल.